चीनीमंडी.com पॉडकास्ट। विजी डेली शुगर मार्केट अपडेट। आज बुधवार 8 जुलै 2020। डोमेस्टिक मार्केट देशभरात बाजारात मध्यम मागणी होती। महाराष्ट्रामध्ये असतील साखरेचा व्यापार 3,210 रुपये ते 3,250 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर एमटीसीचा व्यापार 3,310 रुपये ते 3,350 रुपये प्रति क्विंटल राहिला। दक्षिण कर्नाटकामध्ये एसटी साखरेचा व्यापार 3,450 रुपये राहिला, तर एमटीसीचा व्यापार 3,500 रुपये प्रति क्विंटल राहिला। उत्तर प्रदेशामध्ये एमटीसीचा व्यापार 3,380 रुपये होता, तर गुजरातमध्ये एसटीसीचा व्यापार 3,321 रुपये राहिला, तर एमटीसीचा व्यापार 3,351 रुपये ते 3,371 रुपये राहिला। तमिळनाडूमध्ये एसटीसीचा व्यापार 3,430 रुपये ते 3,500 रुपये होता, तर एमटीसीचा व्यापार 3,480 रुपये ते 3,550 रुपये राहिला। कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव जीएसटी सोडून आहेत। इंटरनॅशनल मार्केट लंडन व्हाइट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $351.80 प्रति टन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 12.13 सेंट्स होते। करन्सी आणि कमोडिटी। अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.988 मध्ये झाला, तर ब्राझिलियन रियलचा व्यापार 5.570 मध्ये झाला। क्रूड फ्युचर 3,059 रुपये प्रति बॅरल, क्रूड WTI $40.73 होते। इक्विटी BSE सेन्सेक्स 345.51 अंकांनी खाली येऊन 36,329.1 अंकावर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSE Nifty 93.90 अंकांनी खाली येऊन 10,705.75 अंकावर बंद झाला।